नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. युद्धस्थितीमुळे निर्माण आव्हानांना एकजुटीनं सामोरे जाण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मध्ये आवाहन. क्रीडा क्षेत्रातील भरवी कामगिरीची पंतप्रधानांकडून प्रशंसा. सरकारी जागेवर 1500 चौरस फुटांपर्यंत अतिक्रमण नियमबद्ध करणार, महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती. आणि मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन जप्त संत साहित्याचा वारसा, मंत्री बाबासाहेब पाटील. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना एकजुटीनं सामोरं जाण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमाच्या 132व्या भागामध्ये जनतेशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,
निश्चित तौर पर यह चुनौतीपूर्ण समय है. मैं आज मन की बात के माध्यम से सभी देशवासियों से फिर यह आग्रह करूंगा कि हमें एकजुट होकर इस चुनौती से बाहर निकलना है. जो लोग इस विषय पर भी राजनीति कर रहे हैं उन्हें राजनीति नहीं करनी चाहिए. यह देश के 140 करोड़ देशवासियों के हित से जुड़ा विषय है. मैं सभी देशवासियों से अपील भी करूंगा कि वो जागरूक रहे, अफवाहों के बहकावे में न आए. सरकार की तरफ से जो आपको निरंतर जानकारी दी जा रही है उस पर भरोसा करें.
युद्धग्रस्त भाग ऊर्जा निर्मितीचं मोठं केंद्र आहे. यामुळे सध्या जगभरात पेट्रोल आणि डिझेलची समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. मात्र भारत गेल्या दशकात निर्माण केलेले सामर्थ्य आणि जागतिक संबंधाच्या जोरावर या आव्हानांचा खंबीरपणे सामना करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आखाती देशांसह इतर देशांमध्ये 1 कोटींपेक्षा जास्त भारतीय नागरिक राहत आहेत. त्यांना मदतीचा हात दिल्याबद्दल पंतप्रधानांनी आखाती देशाचे आभार मानले. युवा शक्तीला अर्थसंकल्पाची प्रक्रिया आणि धोरण निर्मितीशी जोडण्यासाठी माय भारत संघटनेच्या वतीनं अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषेत देशभरातल्या 12 लाख युवा प्रतिनिधींनी सहभाग घेतल्याची माहिती त्यांनी दिली. या उपक्रमाअंतर्गत निवडलेल्या निबंधांमधून युवा वर्गानं राष्ट्रहिताचे अनेक मुद्दे मांडल्याचं त्यांनी सांगितलं. यातून देशाच्या विकासासाठी युवा वर्गाचा उत्साह दिसून येत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतला भारताचा विजय तसंच जम्मू काश्मीरनं प्रथमच रणजी चषक जिंकल्याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी देशाच्या क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीचा उल्लेख केला. पूर्वी फार लोकप्रिय नसलेल्या खेळांनाही आता युवा वर्गाची पसंती मिळत असल्याचं पाहून तसंच देशाची स्त्री शक्ती क्रीडा क्रांतीत बजावत असलेली भूमिका पाहून आनंद वाटत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रातल्या अभिनव प्रयत्नांची माहितीही त्यांनी आज दिली. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेचा प्रभाव देशाच्या कानाकोपऱ्यात दिसू लागला आहे. त्यामुळेच आता शहरात मोठ्या प्रमाणात घराच्या छतावर सौर पॅनल बसवलेले दिसतात असं त्यांनी सांगितलं. या योजनेचा लाभ ईशान्य भारतातल्या जनतेला मिळत असून विजेच्या उपलब्धतेमुळे तिथल्या गावांमधला जीवनाचा दर्जा सुधारल्याचं ते म्हणाले. एक पेड मा के नाम या अभियानाअंतर्गतही देशभरात कोट्यवधी झाडं लावल्याचं पंतप्रधानांनी मन की बात मध्ये सांगितलं. पोलीस ड्युटी मीट हा विविध राज्यांनी विकसित केलेल्या क्षमतांचं आदान प्रदान करण्यासाठी महत्वाचा मंच आहे. त्यामुळे सामूहिकरित्या आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत होते असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपुरात आज 69व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीटचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पोलीस दल एक शिस्तबद्ध विभाग असून देशाच्या विकासात आणि अंतर्गत सुरक्षेत पोलीस दलाचं योगदान अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं ते म्हणाले. सरकारी जागेवर 1500 चौरस फुटांपर्यंत असलेलं अतिक्रमण नियमबद्ध करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या योजनेमुळे सुमारे 15 लाख कुटुंबांना लाभ होणार असल्याचंही त्यांनी आज नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सर्वसामान्य नागरिकांसाठी पट्टे वाटपाचा निर्णय घेतला असून पट्टा मिळाल्यानंतर केवळ 1000 रुपयात नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी 28,000 प्रकरणं प्रलंबित होती. त्यासाठी 57 लवादांची नियुक्ती करण्यात आली असून लवकरच या प्रकरणांचा निकाल लागेल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असून त्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार होत आहे. थोडा वेळ लागेल मात्र कर्जमाफी निश्चित होईल असा विश्वास महसूल मंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यात कुठेही पेट्रोल किंवा LPGचा तुटवडा नसून सामाजिक संपर्क माध्यमांवरील अफवांमुळे नागरिक साठेबाजी करत असल्याची टीका त्यांनी केली. भोंदू अशोक खरात प्रकरणी पोलीस योग्य पद्धतीनं तपास करीत आहेत. रुपाली चाकणकर यांना या प्रकरणात समन्स देणं म्हणजे अंतिम निर्णय नसून तपासानंतर पुढील कारवाई ठरवली जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत आज नाशिकच्या न्यायालयानं 3 दिवसांची वाढ केली आहे. यापूर्वीची त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज नाशिकच्या न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलं. खरात हा चौकशीत सहकार्य करत नाही, तसंच त्याच्याकडे बंदूक सापडली, त्याचा वापर त्याने कशासाठी केला, आणखी 2 पीडित महिलांच्या तक्रारी आल्या आहेत, त्यामुळे तपासासाठी त्याला पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून शिक्षक आमदार विक्रम काळे सातत्यानं करत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काढले आहेत. ते आज धाराशिव तालुक्यातील पळसप इथं 11व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ सुरेश सावंत यांच्यासह साहित्यिक आणि मान्यवर उपस्थित होते. मराठी साहित्याला मोठी परंपरा असल्याचं नमूद करत पाटील यांनी यावेळी संत साहित्याचा वारसा जपण्याचं कार्य मराठवाडा ग्रामीण साहित्य परिषदेच्या निमित्तानं दरवर्षी होतं हे अभिमानास्पद असल्याचं स्पष्ट केलं. भालचंद्र नेमाडे, शरणकुमार लिंबाळे, नाधो महानोर यासारख्या लेखकांनी मराठी साहित्याला उंची दिली. मराठी भाषेतील अभंग, भारूड या कला प्रकारांनी समाज जागृतीचं काम केल्याचंही मंत्री पाटील म्हणाले. 19व्या इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना होणार आहे. मुंबईत संध्याकाळी 7:30 वाजेपासून हा सामना खेळवला जाईल. काल या स्पर्धेत बंगळुरू इथं झालेल्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं सनरायझर्स हैदराबादवर 6 गडी राखून सहज विजय नोंदवला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुठंही बालविवाह होत असल्यास त्याची माहिती 1098 या क्रमांकावर देण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेनं प्रयत्न करण्याची गरज असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढती गॅस टंचाई, दरवाढ आणि रिक्षा चालकांना भेडसावणाऱ्या अडचणींच्या निषेधार्थ शहरातील सर्व ऑटो रिक्षा संघटनांनी आज रविवारी मध्यरात्री 12 वाजेपासून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीनिमित्त आज बैठक घेतल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको N4 परिसरातील ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणनं 33 KV उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफरची क्षमता वाढ केली आहे. अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज या उपकेंद्रातील 10 MVA ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आला, त्यामुळे सुमारे 25,000 वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. नांदेड शहरातील कौठावासियांना केंद्र शासनाच्या अमृत 2 योजनेअंतर्गत उद्यापासून 24 तास पाणी पुरवठा योजनेला प्रारंभ होणार आहे. माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते या पथदर्शी योजनेचं उद्घाटन होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सुमंत पाटील यांनी आज दिली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळेसाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवण्यात येतील, मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी असं आवाहन महापालिका स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जालना जिल्हा प्रमुखपदी मनीष श्रीवास्तव यांची तर रुपम रमेश घुगे यांची महिला आघाडीच्या जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. युद्धस्थितीमुळे निर्माण आव्हानांना एकजुटीनं सामोरं जाण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मध्ये आवाहन. क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरीची पंतप्रधानांकडून प्रशंसा. सरकारी जागेवर 1500 चौरस फुटांपर्यंत अतिक्रमण नियमबद्ध करणार, महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती. आणि मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन जप्त, संत साहित्याचा वारसा मंत्री बाबासाहेब पाटील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून नमस्कार.